आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची पुढची 25 वर्ष कशी असतील याचा आराखडा युवक तयार करत असल्याचे पंतप्रधानांचे प्रशंसोद्गार. राजमाता जिजाऊंची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी. नागपूर शहरातील खेळाडू हेच खासदार क्रीडा महोत्सवाच्या यशाचे शिलेदार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. खासदार कंगना रणौत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन. आणि प्रदेश भाजपाचं अधिवेशन शिर्डी इथं सुरू. राज्यात भाजपचे 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. भारताची पुढची 25 वर्ष कशी असतील याचा आराखडा युवक तयार करत आहेत असे प्रशंसोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. स्वामी विवेकानंदांचा सर्वात जास्त विश्वास युवकांवर होता. प्रत्येक समस्येवर युवक उत्तर शोधतील असा त्यांचा विश्वास होता. त्यावर आपलाही ठाम विश्वास असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
भारत की युवा शक्ति का सामर्थ्य भारत को जल्द से जल्द विकसित राष्ट्र बनाएगा. आंकड़ों का जो जोड़ भाग करते रहते हैं उनको लगता होगा ये सब बहुत मुश्किल है, लेकिन मेरी आत्मा कहती है कि लक्ष्य बड़ा जरूर है लेकिन असंभव नहीं है.
विकसित भारत युवा नेता संवाद 2025 अंतर्गत भारतापुढच्या आव्हानांना तोंड देऊ शकतील अशा शाश्वत विकासावरचे नवोन्मेषशाली उपक्रम युवकांनी भारत मंडपममधल्या प्रदर्शनात मांडले आहेत. पंतप्रधानांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या युवकांशी संवाद साधला. तसंच तंत्रज्ञान, शाश्वतता, महिला सक्षमीकरण, उत्पादनं आणि शेती यासारख्या विषयांवर 10 उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकांचं प्रकाशन त्यांनी यावेळी केलं. गेल्या दशकात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आलं आहे अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. गेल्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या 3 दिवसांच्या विकसित भारत युवा नेते संवादानं तरुणांना विकसित भारतासाठी नाविन्यपूर्ण उपाय सादर करण्यासाठी एक अभूतपूर्व मंच उपलब्ध करून दिला आहे. या कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी देशभरातील 3,000 गतिमान तरुण नेत्यांशी संवाद साधला. विकसित भारत संवादामुळे तरुण नेत्यांना धोरणकर्ते, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील मान्यवरांशी थेट संवाद साधण्याची संधी तसंच देशाचं भविष्य घडवण्यासाठी त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी मिळाली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला होता. जिजाऊंच्या जयंती सोहळ्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सूर्योदयाच्या वेळी शासकीय महापूजा करण्यात आली. केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पूजा झाली. याप्रसंगी मातृतीर्थ असलेल्या सिंदखेड राजाचं महत्व त्यांनी सांगितलं.
आपण पाहतो की दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी लाखो लोक संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून या ठिकाणी जिजाऊ मातेचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. की या सिंदखेड राजा नगरीचं नाव या संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर एक आदर्श माता, एक आदर्श पुत्र घडवणारी माता म्हणून त्यांना राजमातेचा आणि राष्ट्रमातेचा दर्जा आणि नामकरण त्या ठिकाणी झालेला आहे. अशा जिजाऊ मातेंचा आज जन्मोत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत.
यावेळी राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव उपस्थित होते. पुरातत्व विभाग नागपूर, सिंदखेड राजा नगर परिषद आणि मराठा सेवा संघाच्या वतीनं आयोजित राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सिद्धार्थ खरात यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्तेही शासकीय पूजा करण्यात आली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव हा महाराष्ट्रातील भक्तांसाठी दर्शनाची वर्षभराची शिदोरी असते. राजमाता जिजाऊ जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहोत असंही ते म्हणाले. या सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्याची आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली. दरम्यान जिजाऊ जयंतीनिमित्त वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात सहायक अधीक्षक सुनील घोडे यांनी जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. स्वामी विवेकानंद यांची आज 163वी जयंती आहे. आध्यात्मिक गुरु, तत्वज्ञ, विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे प्रणेते असलेल्या विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. स्वामी विवेकानंद यांनी भारताचा संदेश पाश्चात्य जगापर्यंत पोहोचवला आणि देशवासियांच्या मनात आत्मविश्वास पेरला असं त्या म्हणाल्या. देशाची उभारणी करण्यासाठी, मानवतेची सेवा करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी तरुणांना प्रेरित केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्यांचा वारसा अखंड सुरु ठेवण्यासाठी राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या. स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नागपूरच्या कामठी इथल्या रनाळा इथं केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर, युवा चेतना मंच कामठी आणि नेहरू युवा केंद्र नागपूरच्या संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन रुक्मिणी मंदिर सभागृहात करण्यात आलं. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला स्पेडेक्स उपक्रमाअंतर्गत डॉकिंग म्हणजेच उपग्रह जोडणीपूर्वी 2 उपग्रहांना स्थिर करण्यात यश आलं आहे. इस्रोनं चेसर आणि टार्गेट उपग्रह एकमेकांपासून 3 मीटर अंतरापर्यंत आणण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या प्रयोगादरम्यान मिळालेल्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर डॉकिंग प्रक्रिया केली जाईल असं इस्रोनं म्हटलं आहे. डॉकिंगनंतर दोन्ही उपग्रह एकाच अंतराळ यानाच्या स्वरुपात नियंत्रित केले जातील.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या 7व्या पर्वाचं उद्घाटन आज नागपुरात यशवंत स्टेडियम इथं झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार तसंच सिने अभिनेत्री कंगना राणावत यांनी मॅरेथॉन आणि युवा दौडला हिरवी झेंडी दाखवून महोत्सवाचं उद्घाटन केलं. नागपुरात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले जात असून नागपूरमध्ये 350 मैदानं खेळण्यासाठी तयार करायचे आहेत असं सांगून गडकरी यांनी मैदानी खेळाचं महत्व सांगितलं.
मैं चाहता हूं कि नागपुर में करीब 350 खेल के मैदान तैयार हो और हमारे 1,00,000 बच्चे, हमारे भाई और बहने सुबह और शाम हमारे मैदान पर खेले, यही हमारे सबके मन की इच्छा है. नहीं तो हमारे यहाँ मोबाइल फोन पर बच्चे खेल रहे हैं. हमें मैदान पर आकर खेलना है, शरीर स्वास्थ्य को उत्तम रखना है. योगासन हो, प्राणायाम हो, फिटनेस, ये हमारे एक मंत्र के रूप में हमने स्वीकार किया है.
नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात खासदार क्रीडा महोत्सव एक उत्तम उदाहरण ठरला आहे. या महोत्सवाच्या यशाचे खरे श्रेय हे दरवर्षी खासदार क्रीडा महोत्सवात सहभागी होऊन मन लावून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं आहे. शहरातील खेळाडू हेच खासदार क्रीडा महोत्सवाच्या यशाचे शिलेदार आहेत असं प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केलं. 2024 भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळाला. या विजयामध्ये राज्यातील जनतेचा आणि लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग आहे. आता 2025 दिल्लीच्या विजयानं भाजपच्या विजयाची सुरुवात होणार असल्याचं सूतोवाच करून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंख केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डी इथं फुंकला. शिर्डी इथं भारतीय जनता पक्षाच्या महाविजय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य भाजपची सदस्य संख्या 1.5 कोटी करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
चुनाव के कारण महाराष्ट्र में संगठन पर्व थोड़ा देरी से शुरू हुआ है. मैंने अभी मंच पर अध्यक्ष जी से पूछा, भवन कुरे साहब ने बताया 40,00,000 सदस्य बने हैं, 1.5 करोड़ बनाने हैं, मगर आज मेरे सामने कार्यकर्ताओं का सागर बैठा है. मैं आपको करबद्ध विनंती करने आया हूँ, एक भी बूथ ऐसा न हो जहां 250 से कम सदस्य हो, ऐसी भारतीय जनता पार्टी बनानी है.
विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं शिवशाही स्थापन करण्यासाठी अभूतपूर्व यश दिलं आहे. भाजपच्या आतापर्यंतच्या इतिहासाचं हे सुवर्ण शिखर आहे असं भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. केवळ सरकार बदलणं नाही तर समाज बदलणं हे भाजपाचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचं स्वराज्यात रुपांतर करणं हे आपलं कर्तव्य आहे असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात विदर्भात हवामान कोरडं राहणार आहे. दरम्यान थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली असून आज सर्वात कमी तापमानाची नोंद गडचिरोली इथं 13.2 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली, तर नागपूरचं तापमान 15.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारताची पुढची 25 वर्ष कशी असतील याचा आराखडा युवक तयार करत असल्याचे पंतप्रधानांचे प्रशंसोद्गार. राजमाता जिजाऊंची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी. आणि नागपूर शहरातील खेळाडू हेच खासदार क्रीडा महोत्सवाच्या यशाचे शिलेदार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. खासदार कंकना रणावत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.